दुसरे इतिहास अध्याय 14 असाची कारकीर्द। अबियाला पुढे आपल्या पूर्वजांसोबत चीर विश्रांती मिळाली। दावीद नगरात लोकांनी त्याचे दफन केले। त्याचा पुत्र आसा हा त्यानंतर राज्य करू लागला। आसाच्या कारकिर्दीत लोकास 10 वर्षे शांतता लाभली। आसाने परमेश्वर देवाच्या दृष्टीने चांगले आणि उचित असा कारभार केला। त्याने मूर्तीपूजेसाठी वापरात येणाऱ्या परक्या वेद्या काढून टाकल्या, उच्चस्थाने पाडली आणि पवित्र मानले जाणारे स्तंभ फोडून टाकले। आसाने अशेरा देवीचे खांबही उद्ध्वस्त केले। त्याने यहुदी लोकास परमेश्वर देवाला अनुसरायची आज्ञा केली। त्यांच्या पूर्वजांचा देव तोच त्या परमेश्वराने घालून दिलेल्या आज्ञा आणि नियम पाळायला फरमावले। यहुदाच्या सगळ्या नगरांमधली उच्च स्थाने आणि धूप जाळायच्या वेद्या आसाने काढून टाकल्या। आसाच्या कारकिर्दीत त्यामुळे राज्यात शांतता नांदत होती। या काळात आसाने यहुदात भक्कम तटबंदीची नगरे बांधली। परमेश्वराने शांतता दिल्यामुळे या काळात आसा युद्धमुक्त राहिला। आसा यहुदातील लोकास म्हणाला, ही नगरे बांधून त्याभोवती तटबंदी करू, त्यांना कोट बुरुज वेशी आणि अडसर करू। या प्रदेशात आपण राहत आहोत तो आपलाच आहे। परमेश्वर देवाला अनुसरल्यामुळे हा देश आपल्याला मिळाला आहे। त्याने आपल्याला स्वास्थ्यही दिले आहे। तेव्हा त्यांनी ते बांधले व यश मिळवले। असाच्या सैन्यात यहुदाच्या वंशातील 3,00,000 जण आणि बन्यामीन वंशातील 280,000 पुरुष होते। यहुदा लोकांकडे मोठ्या ढाली आणि भाले होते। बन्यामिनाकडे लहान ढाली होत्या, तसेच धनुष्यबाण होते। हे सर्व पराक्रमी आणि बलवान लढवय्ये होते। पुढे जेरहने आसावर स्वारी केली। जेरह हा कुशी होता। त्याच्याकडे 10,00,000 सैनिक आणि 300 रथ होते। जेरह आपल्या सैन्याला घेऊन मारेशा नगरापर्यंत आला। असा त्याच्याशी सामना करायला निघाला। मारेशा जवळच्या सफाताच्या खोऱ्यात त्यांची लढाई सुरू झाली। असा आपल्या परमेश्वर देवाला हाक मारून म्हणाला, परमेश्वरा, या बलाढ्य सेनेपुढे दुर्बलांना तूच मदत करू शकतोस। तूच आमच्या मदतीला उभा राहा। आम्ही तुझ्यावर भरोसा ठेवून आहोत। तुझे नाव घेऊनच आम्ही या विशाल सेनेला तोंड देणार आहोत। परमेश्वर देवा, तुझ्यावर कोणी वर्चस्व मिळू नये। मग परमेश्वराने असाच्या यहुदा सेनेकडून कुशी सैन्याचा पराभव करवला। कुशी सैन्याने पळ काढला। आसाच्या सैन्याने गरार पर्यंत कुशींचा पाठलाग केला। त्यामध्ये कुशींची एवढी प्राणहानी झाली की पुन्हा लढाईला उभे राहायचे बळ त्यांच्यात राहिले नाही। परमेश्वरापुढे आणि त्याच्या सैन्यापुढे ते पार धुळीस मिळाले। आसाच्या लोकांनी कुशींच्या मौल्यवान वस्तू लुटल्या। गरारच्या आसपासच्या सर्व गावांचा आसाच्या सैन्याने पराभव केला। तिथल्या लोकांनी परमेश्वराची धास्ती घेतली। या गावामध्ये लुटण्यासारखे बरेच काही होते, ते आसाच्या सैन्याने घेतले। मेंढपाळांच्या वस्त्यांवर आसाच्या सैन्याने धाड घातली। तेथून त्यांनी बरेच मेंढरे आणि उंट घेतले आणि ते यरुश्लेमेला परतले।